लड़का राजा डोळ्या मधुनी कृपा दृष्टी पाझरते भव्य अशा या रूपा मधुनी कृपा छत्र अवतरते आखिव देखिव डोळ्या मधुनी कृपा दृष्टी पाझरते भव्य अशा या रूपा मधुनी कृपा छत्र अवतरते चरणावर ठेवीताच माथा मन हे पवित्र होते चरणावर ठेवीताच माथा मन हे पवित्र होते लाडका राजा जगातून येथे येते भक्त है दर्शन घेण्या मना मनातून त्यांच्या आशा हसती पालगलेल्या जगा जगातून येथे येते भक्त है दर्शन घेण्या मना मनातून त्यांच्या आशा हसती पालवलेल्या नवसाला पावतो असा गणराज आम्हाला नवसाला पावतो असा गणराज आम्हाला असा लाडका राजा आला असा लाडका राजा